दुसरे इतिहास अध्याय 34। योशिया राजा झाला तेव्हा तो 8 वर्षांचा होता। त्याने यरुश्लेमेमध्ये 31 वर्षे राज्य केले। त्याचे वर्तन योग्य प्रकारचे होते। परमेश्वराची त्याच्याकडून जशी अपेक्षा होती तसेच तो वागला। आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणे त्याने सत्कृत्य केली। सन्मार्गावरून तो ढळला नाही। आपल्या कारकिर्दीच्या 8व्या वर्षीच तो आपला पूर्वज दावीद याच्या परमेश्वराच्या भजनी लागला। योशियाने लहान वयातच हा मार्ग पत्करला आणि कारकिर्दीच्या 12व्या वर्षी यहुदा आणि यरुश्लेमेला शुद्ध केले। उंच स्थाने अशेरा देवीचे खांब, कोरीव आणि ओतीव मूर्ती यांची मोडतोड केली। लोकांनी त्याच्या समोरच बाल देवतांच्या मूर्ती फोडून टाकल्या। वरच्या भागात असलेल्या धूप जाळण्याच्या वेद्या योशियाने उद्ध्वस्त केल्या। अशेराच्या मूर्ती, ओतीव आणि कोरीव मूर्तींचाही त्याने पार चुराडा करून टाकला आणि हे चूर्ण ज्या लोकांनी बाल देवतांसाठी यज्ञ केले त्यांच्या कबरीवर पसरले। बाल देवतांची पूजा करणाऱ्या याजकांच्या अस्थि देखील त्याने त्यांच्याच वेद्यांवर जाळून टाकल्या। अशा प्रकारे त्याने यहुदा आणि यरुश्लेमला शुद्ध केले। मनश्शे, एफ्राइम, शिमोन, नफ्ताली येथपर्यंतच्या शहरातून आणि त्यांच्या आसपासच्या पडीक जागेत त्याने हेच केले। त्याने वेद्या मोडून टाकल्या, अशेरा खांबांची मोडतोड करून चूर्ण केले। धूपाच्या वेद्या उखडणे ही इस्रायल भरची मोहीम उरकल्यावर योशिया यरुश्लेमेला परतला। योशियाने राज्याची सूत्रे हाती घेतल्याच्या 18व्या वर्षी शाफान, मासेया आणि योआ यांना परमेश्वर देवाचे मंदिर दुरुस्तीसाठी पाठवले। शाफानच्या पित्याचे नाव असल्या मासेया हा नगराचा कारभारी होता आणि योआहाचे पिता योआहाज। योआ हा बखरकार होता। यहुदा आणि मंदिर यांच्या शुद्धीकरणासाठी मंदिराच्या डागडुगीचे हे काम योशियाने अंगावर घेतले। ही माणसे हिल्किया या मुख्य याजकाकडे गेली। मनश्शे, एफ्राइम आणि उर्वरित सर्व इस्रायलातून लोकांनी देवाच्या मंदिरासाठी दिलेला पैसा लेवी द्वारपालांनी जमा केला होता। सर्व यहुदा प्रांत, बन्यामिनाचा प्रदेश आणि यरुश्लेमेतून देखील त्यांनी पैसे जमा केले होते। ही रक्कम हिल्कियाकडे त्यांनी सुपूर्त केली। मग परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामावर देखरेख करणाऱ्यांना लेवींनी हे पैसे दिले आणि परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी कामगारांना दिले। तासलेले चिरे, लाकूड यांच्या खरेदीसाठी गवंडी, सुतार या लोकास पैसे देण्यात आले। मंदिराच्या दुरुस्तीसाठी आणि कडीपाटासाठी लाकूड लागले। यहुदाच्या राजांनी यापूर्वी मंदिराची योग्य देखभाल न केल्यामुळे मंदिराच्या इमारती जीर्ण झाल्या होत्या। कामगारांनी मन लावून काम केले। यहद व ओबद्या हे मरारी कुळातील लेवी देखरेख करत होते। कहाती वंशातील जखऱ्या आणि मशुल्लाम हेही देखरेखीच्या कामावर होते। वाद्य वाजवण्यात निपुण असलेले लेवी सुद्धा होते। ते कारागिरांवर आणि मजुरांवर देखरेख करत होते। चिटणीस, कारभारी आणि द्वारपाल म्हणून काही लेवी काम करत होते। परमेश्वराच्या मंदिरातील पैसा लेवी बाहेर आणत असताना हिल्किया या याचकाला मोशेद्वारे आलेला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला। हिल्कियाने शाफान चिटणीसास असे सांगितले की परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे। मग हिल्कियाने शाफानाला तो ग्रंथ दिला. शाफानने तो योशियाकडे आणला. राजाला तो म्हणाला, तुझे सेवक तुझ्या आज्ञेप्रमाणे वागत आहेत. परमेश्वराच्या मंदिरातील पैसा घेऊन त्यातून ते देखरेख करणाऱ्यांना आणि मजुरांना वेतन देत आहेत. शाफान पुढे राजाला म्हणाला, याजक हिल्कियाने मला हे पुस्तक दिले आहे. शाफानने मग राजाला पुस्तकातील मजकूर वाचून दाखवला. तो नियमशास्त्र ग्रंथ ऐकत असता राजा योशियाने आपले कपडे फाडले आणि हिल्किया शाफानचा पुत्र अहिकाम, मिखाचा पुत्र अब्दोन, चिटणीस शाफान आणि आपला सेवक असाया यांना योशियाने आज्ञा केली की माझ्या आणि इस्रायल व यहुदा येथे आता शिल्लक असलेल्या लोकांच्या वतीने परमेश्वरास जाऊन विचारा. या पुस्तकातील वचनांविषयी त्यास विचारा. आपल्या पूर्वजांनी परमेश्वराचे म्हणणे न जुमानल्यामुळे परमेश्वराचा आपल्यावर कोप झाला आहे. आपल्या पूर्वजांचे वर्तन या पुस्तकातील वचनांना अनुसरून नव्हते. हिल्किया आणि राजाचे सेवक हुल्दा नावाच्या संदेष्ट्रीकडे गेले. हुल्दा ही शल्लूमची पत्नी. शल्लूम ताखतचा आणि ताखत इस्राचा पुत्र. इस्रा राजाच्या वस्त्रगाराचा प्रमुख होता. हुल्दा यरुश्लेमेच्या नवीन भागात राहत होती. हिल्किया आणि राजाच्या सेवकांनी तिला सर्व जे घडले ते सांगितले. हुल्दा त्यांना म्हणाली, इस्रायलाचा परमेश्वर देव याचे म्हणणे असे आहे, राजा योशियाला म्हणावे, परमेश्वर म्हणतो, या प्रदेशावर आणि इथे राहणाऱ्या लोकांवर मी कोप आणणार आहे. यहुदाच्या राजाला जे पुस्तक वाचून दाखवण्यात आले त्यातील मजकुरात आहेत ती सर्व संकटे त्यांच्यावर ओढवतील. माझ्याकडे पाठ फिरवून इतर देवतांपुढे त्यांनी धूप जाळला म्हणून मी असे करणार आहे. आपल्या दुष्कृत्यांमुळे लोकांनी मला संतप्त केले आहे. या क्रोधाचा अंगार त्यांच्यावर बरसेल आणि तो शांत होणार नाही. पण यहुदाचा राजा योशिया याला सांग, त्याने तुला माझ्याकडे पाठवले आहे की तू नुकतेच जे ऐकलेस त्याविषयी इस्रायलाचा परमेश्वर देव म्हणतो, योशियाने पश्चातापाने देवासमोर विनम्र झाला, खेदाने आपले कपडे फाडले. तू रडलास. तू मृदू अंतकरणाचा असल्यामुळे तुझ्या पूर्वजांकडे मी तुला नेईन. तुला शांत मरण येईल. या प्रदेशावर आणि लोकांवर जी संकटे कोसळतील ती तुला पाहायला लागणार नाहीत. हिल्किया आणि राजाचे सेवक या सर्वांनी हा निरोप राजाला येऊन सांगितला. तेव्हा राजा योशियाने यहुदा आणि यरुश्लेमेमधील सर्व वयोवृद्धांना भेटीसाठी एकत्र बोलावले. राजा परमेश्वराच्या मंदिरात गेला. यहुदातील सर्व प्रजा, यरुश्लेम मधील सर्व थोर तसेच सामान्य माणसे, याजक आणि लेवी हे सर्व राजासोबत होते. परमेश्वराच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व वचने तेथे राजाने त्यांना वाचून दाखवली. मग राजा उभा राहिला. त्याने परमेश्वराशी करार केला. परमेश्वरास अनुसरायचे, त्याचे आज्ञा, नियम आणि विधी पाळायचे त्याने कबूल केले. हे सर्व त्याने मनपूर्वक करायचे मान्य केले. नियमशास्त्रातील वचनांप्रमाणे वागायचे कबूल केले. मग त्याने यरुश्लेम आणि बन्यामीन मधील लोकासही या करार पालनात सामील करून घेतले. यरुश्लेमेचे लोक आपल्या पूर्वजांच्या देवाचा करार पाळू लागले. इस्रायलमध्ये वेगवेगळ्या देशांमधील विविध मूर्ती होत्या, पण त्या सर्व अनिष्ट मूर्ती योशियाने फोडून तोडून टाकल्या. इस्रायल लोकास त्याने परमेश्वर देवाची सेवा करायला लावले आणि योशिया जिवंत असेपर्यंत लोक आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचीच उपासना करत होते.